लूक अध्याय 6. मग एका शब्बाद्वारी असे झाले की तो शेतामधून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पौरुषातील कोणी म्हणाले,
शब्बाद्वारी जे करू नये ते तुम्ही का करता?
येशूने त्यास उत्तर दिले,
दावीद व त्याच्या बरोबरची माणसे यास भूक लागली, तेव्हा त्याने काय केले हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? तो देवाच्या मंदिरात गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नयेत त्या घेऊन त्याने खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यासही दिल्या.
आणखी तो त्यास म्हणाला,
मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.
नंतर दुसऱ्या एका शब्बाथवरी असे झाले, त्याने सभास्थानात जाऊन शिकविले. तेथे उजवा हात वाढलेला असा एक मनुष्य होता. तेव्हा शास्त्री व परुषी त्याचवर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्बाथवरी रोग बरा करतो की काय हे पाहाव्यास टपून राहिले. परंतु त्याने त्यांचे विचार ताळून त्या हात वाढलेल्या मनुष्याला सांगितले,
उठ व मध्ये उभा राहा.
मग तो उठून उभा राहिला. तेव्हा येशू त्यास म्हणाला,
मी तुम्हास विचारितो, शब्बाथवारी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य? जीव वाचविणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?
मग त्याने सभोवते त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले,
हात लांब कर.
तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला. मग ते संतापाने वेडे होऊन येशूला काय करावे याविषयी एकमेकात विचार करू लागले. त्या दिवसात असे झाले की तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. ते हे शिमोन, त्याला त्याने पेत्र हेही नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब व योहान, फिलिप व बर्थलमय, मत्तय व थोमा, अल्फीचा पुत्र याकोब व जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा पुत्र यहूदा आणि येशूला ज्याने धरून दिले तो यहूदा इस्करियोत. येशू त्याचबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. तेथे त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेम यापासून व सोर व सिदोन याकडल्या समुद्र काठापासून त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा मेळा तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिटलेले होते त्यास त्याने बरे केले. तेव्हा सर्व समुदायाने त्याला स्पर्श करावयास धडपड केली, कारण त्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले,
अहो दीनांनो, तुम्ही धन्य, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. अहो जे आता भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. अहो जे आता रुदन करिता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास दूर करतील, निंदितील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य, त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यांचे पूर्वज संदेश त्यास असेच करीत. तुम्हा धनवानास धिक्कार असो, कारण तुम्हास आपले सांत्वन भरून मिळाले आहे. अहो जे आता तृप्त झाला आहात त्या तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्हाला भूक लागेल. अहो जे आता हसता त्या तुम्हास धिक्कार असो, कारण तुम्ही शोक कराल व रडाल. जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुम्हास धिक्कार असो. त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यास असेच करीत. तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. जे तुम्हास शाप देतात त्यास आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भत्सना करीतात त्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारितो त्याच पुढे दुसराही कर, आणि जो तुझा अंगरखा घेतो त्याला तुझे बंडीही द्यावयास अनमान करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे, जो तुझे काही हरण करीतो त्याचपाशी ते परत मागू नको. लोकांनी तुम्हाशी जसे वर्तावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुम्हावर प्रीती करीतात त्याचवर तुम्ही प्रीती केली, तरी त्यात तुमचा उपकारतो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करीतात. जे तुमचे बरे करीतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकारतो काय? पापी लोकही तसेच करीतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यास तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकारतो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेनं पापी लोकही पापी लोकास उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात पराचे पुत्र व्हाल. तो अनुपकारी व वाईट याजवरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचा न्याय निवाडा करू नका, म्हणजे तुमचा न्याय निवाडा कोणी करणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. सोडा, म्हणजे तुम्हास सोडतील. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दडपून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्याच मापाने तुम्हास परत घालतील.
त्याने त्यास दाखलाही दिला की
अंधळ्याच्याने अंधळ्याला वाट दाखवून नेववते काय? दोघेही खाचेत पडतील की नाहीत? शिष्य आपल्या गुरुहून श्रेष्ठ होत नाही. फार झाले तर पूर्ण शिकलेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होतो. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ ना पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की दादा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढ, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढावयास तुला स्पष्ट दिसेल. ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही, आणखी चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही. प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काट्यांच्या झाडापासून कोणी अंजीर काढत नाहीत आणि गौरीच्या झाडापासून द्राक्षे काढत नाहीत. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले काढतो, वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरून गेलं आहे तेच मुखावाटे निघणार. तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण जे मी सांगतो ते का करत नाही? जो कोणी मजकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवतो. तो कोणा एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खणीत खणीत खोल जाऊन खडकावर पाया घातला, मग पूर आला, तेव्हा ओघ त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हल्ले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो कोणी ऐकून त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्या घरावर ओघ आदळला तेव्हा ते तत्क्षणी पडले आणि त्याचा मोठा नाश झाला.